भावेनमितो तुला गुरुवरा आलो तुझा मंदिरा ध्यानी रूप तुझे दिसो क्षणभरी ही आसया अंतरा नाही भावमनी म्हणोनी मजला देवो नको अंतरा तुका विप्र गुरु तुझ्या पदिमला लाभो सदा आसरा कैसी भक्ती तुझी विलेपन तुझी मुद्रा निराळ्या तरा कैसे मंत्र तुझे तशी हरिकथा सोहम करावी परा नाही ज्ञान मला अगामतीवरा झालो मनी बावरा तुका विप्र गुरु तुझ्या पदिमला लाभो सदा आसरा भक्ताला तुझ्या सुसाध्य अवघे कोठे कमी ना जरा त्वद्भक्ती करिता पुनर्जनन दे सत्संग लाभो खरा आहे दीन जगी करी धरिमला रक्षी दया सागरा तुका विप्र गुरु तुझ्या परिमला लाभो सदा आसरा जी जी काही घडे कृती मम करी तू साक्ष विश्वंबरा येती मन्मनि दुष्टभाव असुया माझ्या मना आवरा येता स्वार्थमनी तुला विसरतो गुरु मला सावरा तुका विप्र गुरु तुझ्या परिमला लाभो सदा आसरा नाही कोणी मला तुझ्या विनजगी तुची मला सोयरा रक्षी रक्षी मला सदा गुरुवरा माता जशी लेकरा घेई जे घडवून उच्च अवघे माझ्याच दोन्ही करा तुका विप्र गुरु तुझ्या पदिमला लाभो सदा आसरा पाजी भक्तिरसा दयामृत गुरु देनो जशी वासरा देई ज्ञान कणा कणा भरविते चंचो जशी पाखरा दावी मार्ग असा तरुण तरती माझ्या सवे श्रीधरा तुका विप्र गुरु तुझ्या परिमला लाभो सदा आसरा होता दर्शन दिव्य रूप अपुले लाभेल शांती मना श्वासोश्वासी घडो हरी भजनते ऐसी असे प्रार्थना झाले जे अपराध आज वरती या ते चित्ती न धरा तुका विप्र गुरु तुझ्या पदिमला लाभो सदा आसरा होते पुण्य कुठे तरी कधीतरी केले तुला अर्पण त्याचे हे फल लाभले नरतनु आलो पुन्हा जन्मुन हाही जन्म तुझ्या पवित्र चरणी फावा सुखे अर्पण सत्कार्ये घडवी सदा मम करी माझे तुला वंदन माझे तुला वंदन माझे तुला वंदन अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।